चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस दरवाढीसाठी भाकी युचं धरणं। भारतीय किसान युनियनच्या सदस्यांची साखर कारखान्यात बैठक झाली। अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष सतपाल दिल्लोवाली होते। यामध्ये ऊस दराच्या वाढीबाबत चर्चा करण्यात आली। चर्चेनंतर असा निर्णय घेतला की साखर कारखाना कैथलवर 1 फेब्रुवारीपासून धरणं आंदोलन होईल। भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत आहे। शेतकरी श्रीमंत गरिबांचं पोट भरतो, पण त्याचं पालन पोषण करण्यासाठी सरकारतर्फे निश्चित दर दिला जात नाही। 4 वर्षांमध्ये सरकारकडून ऊस दरात कसलीही वाढ केलेली नाही, यामुळे शेतकऱ्यांच्यात संताप आहे। बीजेपी आणि जेजेपीच्या सरकारनं जी आश्वासनं दिली होती त्यांची ताबडतोब अंमलबजावणी केली जावी। भाजप सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही। त्यांनी ऊस दरात 40 रुपयांच्या वाढीची मागणी केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना पीक मूल्याप्रमाणे पैसे मिळू शकतील।